नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी प्रीती मॅजिक ऑफ चेंजमधून तुमचं सर्वांचं पुन्हा स्वागत करते आहे. आज मी तुमच्याबरोबर एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलू शकेल आणि सुंदर बनेल. मी तुम्हाला संपत्तीचं नियोजन किंवा पैशांबद्दलचे 10 महत्त्वाचे नियम आज सांगणार आहे. हे जर तुम्ही आचरणात आणले तर तुम्ही धनवान आणि जगातल्या 1% भाग्यवान लोकांमध्ये गणले जाऊ शकाल. तर पहिला नियम आहे, आपल्या पैशांचा चोख हिशोब ठेवा. म्हणजे तुमच्याकडे किती धन आले व गेले, थोडक्यात पैशाचा जमा खर्च ठेवा. बरीच लोकं ह्याचा हिशोब ठेवत नाही, ते जितके कमावतात त्यापेक्षा जास्त खर्च करतात. कित्येकांना हे माहीत नसते. जर मी तुम्हाला विचारलं की तुमच्याकडे किंवा तुमच्या पाकिटात किती पैसे आहेत तर बऱ्याच जणांना हे निश्चितपणे सांगता येणार नाही. म्हणूनच आपल्या पैशांचा हिशोब ठेवा. दुसरं, पैशांची योग्य गुंतवणूक करायला शिका. वॉरेन बफे यांनी वयाच्या 11 वर्षापासून गुंतवणूक करायला सुरुवात केली, ते पण $50 पासून. वयाच्या 14 वर्षापासून ते करदाता झाले. म्हणूनच योग्य गुंतवणूक करायला शिकणं खूप महत्त्वाचं आहे. कुठल्या योजनांमध्ये व मार्गांमध्ये पैसे गुंतवल्याने काय लाभ होतात हे जाणून घ्या, शिका. आणि हे तुम्हाला स्वतः शिकलं पाहिजे. कोणावर आंधळा विश्वास ठेवून गुंतवणूक करू नका. स्वतः पहा की कुठून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. योग्य व जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्या. ते कसे व कुठे गुंतवणूक करतात ते पहा आणि त्यानुसार तुमचं वागणं ठरवा. तिसरं म्हणजे अतिशय महत्त्वाचं आहे, हे पैशांवर प्रेम करायला शिका. त्याचा दुश्वास करू नका किंवा पैसा वाईट असतो असा समज कृपया मनात बाळगू नका. काहींच्या मनामध्ये असं असतं का पैसा सर्व वाईट गोष्टींचं मूळ आहे, पैसा आला की माणसं बिघडतात, नातेसंबंध बिघडतात इत्यादी. तर हे असले समज म्हणजेच पैशांबद्दलची चुकीची मानसिकता किंवा आकस. अशा धारणेमुळे पैसा तुमच्याकडे येणार नाही व आला तरी टिकणार नाही. म्हणूनच पैशांकडे योग्य दृष्टिकोनातून पहा. पैसा असेल तर मी खूप शिकू शकेल, माझे व इतरांचे आयुष्य सुंदर करू शकेल, समाजोपयोगी कार्य करू शकेल, हे व असे पैशांबद्दलचे आपले विचार सुंदर ठेवा आणि मग बघा तुम्हाला किती फरक दिसेल ते. चौथं म्हणजे अशा ठिकाणी पैसे गुंतवा जिथे तुमचा सक्रिय सहभाग नसला तरी तुम्हाला तेथून योग्य व उत्तम परतावा मिळत राहील. म्हणजे अगदी तुम्ही झोपलेले असाल तरी तुमचे उत्पन्न चालू राहील. त्याला आपण पॅसिव इन्कम असंही म्हणतो. उदाहरणार्थ जागा भाड्याने देणे किंवा स्वतःचा यूट्यूब चॅनल बनवणे किंवा एखादा ऑनलाईन कोर्स डिझाईन करणं, स्वतःचा ई बुक विकणं, असे अनेक मार्ग आहेत. म्हणूनच निष्क्रिय उत्पन्न कसं कमवायचं, पॅसिव इन्कम, ते नक्की शिका. पाचवं म्हणजे पुढच्या किमान वर्षभरासाठी तरी आकस्मिक आपत्ती निधी तयार ठेवा. त्याची तजवीज आधीच करून ठेवा. बऱ्याच वेळा लोक यावर विचार करत नाही, त्यामुळे जेव्हा कुठली आकस्मिक आपत्ती येते, जसं हे आत्ताचं करोनाचंच उदाहरण घ्या ना, अशा वेळी काही तजवीज केलेली नसेल तर मग इतरांकडून कर्ज घ्यायची वेळ येते. तर असं होऊ देऊ नका, आधीच तयारी करून ठेवा. सहावं, आपल्या पैशांचे योग्य नियोजन करा. ते कसे वाढवायचे ह्याचे एक ध्येय निश्चित करा. योग्य आखणी करा. पुढील वर्षभराचा वा पंचवार्षिक नियोजन करा. ते कुठे गुंतवायचे, कुठे खर्च करायचे इत्यादी सर्व मुद्दे लक्षात घेऊन नियोजन करा. नुसतं पगार मिळाला महिन्याला का झालं असं धोरण ठेवू नका. आपली संपत्ती कशी वाढेल ते बघा. ध्येय बाळगा. योजना करा की मी अमुक अमुक रक्कम मिळवेन, मग ती 50 लाख असेल, 1 करोड असेल किंवा 5 करोड, जे काही असेल. तर असे ठरवून जर तुम्ही नियोजन केलं तर नक्कीच त्याच्या प्राप्तीसाठी तुम्हाला मदत होईल. सातवं म्हणजे नेहमी जितके तुम्ही कमावता त्यापेक्षा कमीच खर्च करा. मिळकतीपेक्षा अधिक खर्च करू नका. बरेच लोक कर्ज घेऊन खर्च करतात, गाडीसाठी वा फिरायसाठी वा वैयक्तिक किंवा घरासाठी, असे काही ना काही कारणासाठी कर्ज घेतात. तर असं जेवढे कमावतात त्यापेक्षा जास्त खर्च न करता उत्पन्नापेक्षा नेहमी कमी खर्च करा. आठवं म्हणजे वित्त नियोजन करा. ते बँकेमध्ये आहे की तुमच्या हातात आहे यावर लक्ष ठेवा. तुमचं लक्ष जर तुमच्या पैशांवर संपत्तीच्या योग्य नियोजनावर राहिलं तर तुमची संपत्ती पण हळूहळू वाढत जाते. नववं म्हणजे स्वतःसाठी खर्च करायला शिका. तर म्हणजे काय? तर तुमच्या उत्कर्षासाठी, तुमच्या प्रगतीसाठी, काही नवीन शिकण्यासाठी, पुस्तकांसाठी, विद्याभ्यासासाठी खर्च करा. स्वतःत केलेली इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च हा कधीही खर्च नसून ती एक गुंतवणूक असते ज्याचे तुम्हाला पुढील भविष्यामध्ये चांगले उत्पन्न मिळू शकतं किंवा त्याचा चांगला परतावा मिळू शकतो. दहावं म्हणजे आर्थिक नियोजन आणि पैशांबद्दल नेहमी शिकत राहा. जिथून कुठून तुम्हाला आणखीन काही पैशांबद्दल शिकता येईल, काही योजना नवीन बनवता येतील, तर त्यांचे मार्गदर्शन घ्या आणि शिकत राहा. तर आज आपण इथेच थांबूया आणि तुमच्या सर्वांच्या आर्थिक उन्नतीसाठी आमच्याकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा.